आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना गव्हाच्या साठ्याची माहिती देण्याचे आदेश। सरकारी बाजारपेठ जेममध्ये 4 लाख कोटी रुपयांची विक्रमी खरेदी। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस। युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांचं 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी भारतात आगमन। आणि माद्रिद स्पेन मास्टर्स खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या एन सिक्की रेड्डी आणि बी सुमित रेड्डी या मिश्र जोडीचा उपांत्य फेरीत प्रवेश। आता सविस्तर बातम्या। सरकारनं उत्पादकांना आपल्याकडच्या गव्हाच्या साठ्याची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत। सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधले व्यापारी, ठोक तसंच किरकोळ विक्रेते, मोठे घाऊक व्यापारी यांनी उत्पादकांना येत्या 1 एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत आपल्याकडे असलेल्या गव्हाच्या साठ्याची संपूर्ण माहिती सरकारला देणं अनिवार्य असल्याचं काल ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं जाहीर केलं आहे। खाद्य सुरक्षा व्यवस्था ठेवणं, साठेबाजी आणि नियमबाह्य विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारनं सांगितलं। सर्व स्तरावरच्या संस्थांना आपल्याकडच्या तांदळाच्या साठ्याविषयी माहिती देण्यासंबंधी याआधीच सूचना केल्या गेल्या आहेत। त्यानुसार प्रत्येक लहान मोठ्या व्यापाऱ्याला मंत्रालयानं तयार केलेल्या पोर्टलवर आपली नोंद करणं आणि आपल्याकडच्या गहू आणि तांदळाच्या साठ्याची माहिती देणं अनिवार्य आहे। जेम अर्थात सरकारी ई मार्केटमध्ये चालू वित्त वर्षात 4 लाख कोटी रुपयांची विक्रमी खरेदी झाली आहे। ही रक्कम गेल्या वित्त वर्षाच्या तुलनेमध्ये दुप्पट असल्याची माहिती काल नवी दिल्लीमध्ये जेमचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी के सिंह यांनी पत्रकारांना दिली। त्यामुळे जेम पोर्टलची डिजिटल क्षमता आणि कार्यक्षमतेविषयी विश्वास व्यक्त होतो असंही ते म्हणाले। सार्वजनिक खरेदीमध्ये दक्षता, पारदर्शकता आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय कारभार होत असल्याचं यावरून निदर्शनास येत आहे। जवळपास 50% योगदान हे एकूण व्यापारी मूल्याचं असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। स्थानिक व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणजेच व्होकल फॉर लोकल, एक जिल्हा एक उत्पादन, स्टार्टअपचा वापर करणं यासारख्या प्रयत्नांमुळे घरगुती उद्योग करणाऱ्यांना समान संधी उपलब्ध करून देणं आणि त्यांचा व्यवसाय वाढवण्याच्या संधी उपलब्ध करून देणं हा यामागचा उद्देश असल्याचं सिंह यांनी सांगितलं। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या आणि सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमधल्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे। अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस गेल्या बुधवारी होता। त्यानंतर गुरुवारी अर्जांची छाननी करण्यात आली। पहिल्या टप्प्यात बिहार आणि 4 केंद्रशासित प्रदेशांसह 17 राज्यांमधल्या लोकसभेच्या 102 जागांसाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे। त्याचबरोबर सिक्कीममधल्या 32 विधानसभा मतदारसंघांमध्ये आणि अरुणाचल प्रदेशमधल्या 60 विधानसभा मतदारसंघांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 17 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशांपैकी तमिळनाडू, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटं आणि पुदुच्चेरी इथं एकाच टप्प्यात निवडणुका होत आहेत। बिहारमधील होळी आणि बिहार स्थापना दिनानिमित्त भारतीय निवडणूक आयोगानं अर्जाची अंतिम तारीख वाढवली आहे। प्राप्तिकर विभागानं काँग्रेस पक्षाला 1823 कोटीपेक्षा जास्त रकमेच्या वसुलीसंबंधी नोटीस पाठवली आहे। प्राप्तिकर विभागानं सुरुवातीलाच पक्षाच्या खात्यातून 135 कोटी रुपये काढून घेतले आहेत, जे पक्षाला खर्चासाठी मिळाले होते असं पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे। मुख्य विरोधी पक्षाला त्रास देण्यासाठी प्राप्तिकर विभागाला हाताशी धरून सत्ताधारी पक्ष हे काम करत असल्याचं त्यांनी समाज माध्यमांवरच्या एका संदेशात म्हटलं आहे। तर प्राप्तिकर विभागावर आरोप करणं हे काँग्रेस पक्षाची हतबलता दर्शवतं असं भाजपनं म्हटलं आहे। युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि युक्रेनचे त्यांचे समपदस्थ दिमित्रो कुलेबा यांनी काल नवी दिल्लीमध्ये झालेल्या एका बैठकीत रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाविषयी आणि त्याच्या परिणामांविषयी चर्चा केली। आपापसातले संबंध तसंच वैश्विक आणि क्षेत्रीय मुद्द्यांवरही चर्चा झाली असल्याचं जयशंकर यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे। द्विपक्षीय सहकार्यासह परस्पर संबंध मजबूत करण्याविषयी भारताचं सहकार्य त्यांनी अधोरेखित केलं। युक्रेन परराष्ट्र मंत्र्यांच्या या दौऱ्यामुळे युक्रेनच्या युद्धस्थितीसंबंधी समजून घेण्याची संधी मिळाली, तसंच गेल्या काही महिन्यात आपापसात विविध विषयांवर चर्चा होऊन द्विपक्षीय संबंधांना गती मिळाल्याचं एस जयशंकर यांनी सांगितलं. दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध वाढवणं यासाठी व्यापार आणि गुंतवणूक, विज्ञान आणि औद्योगिक, संरक्षण, कृषी, आरोग्य, संस्कृती आणि शिक्षण या विषयांवर दोन्ही मंत्र्यांमध्ये बैठकीदरम्यान समाधानकारक चर्चा झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं कळवलं आहे. व्यापार, आर्थिक, वैज्ञानिक, तांत्रिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक सहकार्यावर भारत युक्रेन आंतर सहकारी आयोग आणि त्यांच्या कार्यसमूहांशी संबंधित मुद्द्यांवर दोन्ही मंत्र्यांमध्ये चर्चा झाली. या वर्षाच्या शेवटी सातवी आंतर सरकारी समितीची अर्थात आयजीसीची बैठक आयोजित करण्याच्या मुद्द्यांवर दोन्ही मंत्र्यांची सहमती झाली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतीय नौसेनेच्या दोन जहाजांनी काल अरबी समुद्रामध्ये इराणच्या मासेमारी करणाऱ्या एका जहाजाचा समुद्री लुटमारीचा कट उधळून लावत ताब्यात घेतलं. हे जहाज सोकोत्रापासून जवळपास 90 मीटर दक्षिण पश्चिम दिशेला असून त्यावर 9 सशस्त्र चाचे असल्याची सूचना भारतीय नौसेनेला मिळाली होती. त्यावरून ही कारवाई करण्यात आली. इराणी जहाज आणि त्यांच्या चालक दलाला चाच्यांपासून वाचवण्यासाठी भारतीय नौसेनेचे प्रयत्न सुरू आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासबरोबर युद्धविरामाची बोलणी पुन्हा सुरू करण्यासाठी मंजुरी दिली आहे. येत्या काही दिवसांमध्ये कतार आणि इजिप्त यांच्यामध्ये युद्धविरामाविषयी चर्चेमध्ये सहभागी होण्यासंबंधी इस्रायलचे प्रमुख वार्ताहर आणि प्रतिनिधी मंडळांबरोबर बोलणी केली असल्याचंही नेतान्याहू यांनी सांगितलं. नेतान्याहू यांच्या कार्यालयातून काल ही माहिती देण्यात आली. नेतान्याहू यांची ही घोषणा म्हणजे हमासबरोबर सामंजस्य स्तरावर पोहोचण्याचा प्रयत्न असून इस्रायलच्या कैद्यांना सोडण्याऐवजी गाझामधल्या सैन्याच्या आक्रमणाला विराम देण्यात येईल. आफ्रिकी देश सेनेगलच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत तिथले विरोधी पक्षाचे उमेदवार बासिरो दिओमाय फे यांचा विजय झाल्याची घोषणा तिथल्या घटना परिषदेनं दिली आहे. त्यामुळे सेनेगलचे 5वे अध्यक्ष होण्याचा मान फे यांना मिळणार आहे. देशातलं 100% मतदान केंद्रातून आलेल्या मतमोजणीद्वारे सेनेगलच्या सर्वोच्च न्यायालयानं हा अंतिम निकाल जाहीर केला. त्यानुसार फे यांना पहिल्या टप्प्यात 54.28% मतं मिळाली आणि ते विजयी झाले तर माजी पंतप्रधान अमादो बा यांना 35.79% मतं मिळाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात यावर्षी नुकतेच जाहीर झालेले भारतरत्न सन्मान प्रदान करणार आहेत. माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह आणि पी व्ही नरसिंह राव, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ एम एस स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न सन्मान प्रदान करण्यात येईल. माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनाही भारतरत्न सन्मानानं गौरवण्यात येणार आहे. जम्मू आणि काश्मीरच्या रामबन सेक्टरमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि दरडी कोसळण्यामुळे आज सकाळी जम्मू काश्मीर राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे रोहित बस्कोत्रा यांनी सांगितलं की रामबन सेक्टरमधले दलवास, मेहड कॅफेटिया आणि हिंगणीसह नाश्री आणि बनिहाल दरम्यान डझनभर ठिकाणी मुसळधार पावसामुळे भूस्खलन, चिखल आणि दगड खाली आल्यामुळे महामार्ग NH44 बंद करण्यात आला. महामार्ग बंद झाल्यामुळे शेकडो वाहनं नाश्री ते बनिहाल दरम्यान अडकून पडली आहेत. रस्ता दुरुस्तीची कामं पूर्ण होईपर्यंत महामार्गावरचा प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. माद्रिद स्पेन मास्टर्स खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत काल भारताच्या एन सिक्की रेड्डी आणि बी सुमित रेड्डी या मिश्र जोडीनं इंडोनेशियाच्या लिसा अयू कुसुमावती आणि रेहान कुशारंजुत या जोडीचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यांनी हा सामना 21-14, 11-21, 17-21 अशा गुणांनी जिंकला. अंतिम सामन्यात स्थान निश्चित करण्यासाठी आता या भारतीय जोडीचा मुकाबला आज इंडोनेशियाच्या रिनो रिवाल्डी आणि पिथा मेंटारी यांच्याशी होणार आहे. दरम्यान अव्वल मानांकित भारतीय खेळाडू पी व्ही सिंधू हिला महिला एकेरी सामन्यात कायल थायलंडच्या काटेथोंग हिच्याकडून 26-24, 17-21, 20-22 असा पराभव स्वीकारावा लागला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना गव्हाच्या साठ्याची माहिती देण्याचे आदेश. सरकारी बाजारपेठ जेममध्ये 4 लाख कोटी रुपयांची विक्रमी खरेदी. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातले उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांचं 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी भारतात आगमन आणि माद्रिद स्पेन मास्टर्स खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या एन सिक्की रेड्डी आणि बी सुमित रेड्डी या मिश्र जोडीचा उपांत्य फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.